गायिका रंजना जोगळेकर यांच्या सुरेल आवाजात ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं कवी सुरेश भट यांचं गीत मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग।
झुलते गं।